आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तुटवड्याच्या भीतीनं घरगुती वापराच्या सिलेंडरच्या मागणीत सुमारे 25% वाढ। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केंद्र सरकारचं आवाहन। पाईप गॅसच्या वापरावर भर। आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। पीएम किसान निधीच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात। विविध प्रकारचे आर्थिक धक्के सहन करण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था सक्षम असल्याचं अर्थमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन। आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर। बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद। देशाची एलपीजी सिलेंडरची दैनंदिन गरज 50 ते 55 लाख असताना आता ही नोंदणी 70 लाखांपर्यंत गेली आहे। अफवांवर विश्वास ठेवल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि गरजेपेक्षा जास्त सिलेंडर खरेदी करू नयेत, असं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे।
एलपीजी के संबंध में मैं कहना चाहूंगी कि ये एक इश्यू ऑफ कंसर्न है हमारे लिए, खासकर जब हमारा मुख्यतः जितना भी आयात हो रहा है उसमें एक मेजर पोर्शन स्ट्रेट ऑफ हॉर्मुज से आता है और वहां पर क्लोजर की वजह से थोड़ी सी मैटर ऑफ कंसर्न है, लेकिन इसके बावजूद भी किसी भी 25,000 डिस्ट्रीब्यूटर्स में कहीं कोई ड्राई आउट रिपोर्ट नहीं हुआ है। मैं आप लोगों के माध्यम से सभी देशवासियों से ये अपील करना चाहूंगी कि अफवाहों पर विश्वास न करें, पैनिक बाइंग न करें।
पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा सर्व ग्राहकांना सुरळीत सुरू आहे। अधिकाधिक ग्राहकांनी पीएनजीचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
हमारे मेजर अर्बन सिटीज और सेंटर्स में भी जो कमर्शियल उपभोक्ता है, भारत सरकार का ये प्रयत्न है कि वो भी जिनको अभी एलपीजी सप्लाई की वजह से जो दिक्कत का सामना करना पड़ रहा है, उन सभी उपभोक्ताओं से हमारी अपील है कि वो भी अपने लोकल एरिया के सीजीडी नेटवर्क, सिटी गैस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क या जो भी उनका डीलर है उससे बात करें और पीएनजी कनेक्शन लें।
पेट्रोल डिझेलचाही देशात कुठेही तुटवडा नसून अवैध विक्री साठेबाजीवर कारवाई केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। होरमुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडे 3 आणि पश्चिमेकडे 24 भारतीय जहाज आहेत, अशी माहिती बंदरं आणि नौवहन खात्याचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी दिली। इंधन आणि वस्तूंच्या अखंड पुरवठ्यात अडथळा येऊ नये अशी मागणी इराणकडे केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी काल दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि चर्चेतून सर्व मुद्दे सोडवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांविषयी प्रधानमंत्र्यांनी यावेळी काळजी व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले। आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले। आसाममध्ये गुवाहाटी इथं शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करताना ते बोलत होते। सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,640 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं जमा होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं।
पीएम किसान सम्मान निधि के तहत 18,000 करोड़ रुपए से अधिक की राशि हमारे करोड़ों अन्नदाताओं के खातों में भेजी गई है। ये योजना वाकई अद्भुत है। एक क्लिक से करोड़ों किसानों के बैंक खाते में सीधे पैसा जमा होता है। दुनिया के विकसित देशों में भी ऐसा संभव नहीं है।
यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन केलं। केंद्रातलं भाजपा सरकार आसाममधल्या बोडो प्रादेशिक परिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याकरता 1,500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली। यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या कारभारावर टीका केली। पुरवठा साखळीतले व्यत्यय तसंच एलपीजी तुटवड्यासह कोणत्याही स्वरूपाच्या आव्हानांना सामना करण्यासाठी सरकार सज्ज आहे। विविध प्रकारचे आर्थिक धक्के सहन करण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था सक्षम असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्या आज लोकसभेत 2025-26 या वर्षासाठी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होत्या। जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारनं आर्थिक स्थिरीकरण निधी म्हणून 57,381 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. खतं, अन्न अनुदान आणि संरक्षण सेवा तसंच रोख खर्चाला मंजुरी देण्यासाठी सरकारनं 2,81,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये यासाठी खत अनुदानापोटी 19,230 कोटी रुपयांची रक्कम राखून ठेवण्यात आली आहे. तसंच विकसित भारत जी रामजी योजनेसाठी अतिरिक्त 30,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. पुरवणी मागण्यांच्या मंजुरीनंतर सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या हिंदी महासागरातल्या सर्व घडामोडींवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून या क्षेत्रात भारताचं हित जपण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते. हिंदी महासागर क्षेत्रासह जगभरातल्या अन्य देशांबरोबर भारताने स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित केले असून त्या देशांचे परस्परांबरोबरचे संबंध यापासून पूर्ण वेगळे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जागतिक रणनीतीचा भाग म्हणून चीन गेली अनेक वर्ष हिंदी महासागर क्षेत्रातल्या देशांमध्ये बंदरं आणि पायाभूत सुविधा विकसित करत आहे याची सरकारला जाणीव आहे. या पार्श्वभूमीवर भारत आपल्या नेबरहूड फर्स्ट आणि ऍक्ट ईस्ट धोरण तसंच महासागर दृष्टिकोनाला अनुसरून शेजारी देशांबरोबर सहकार्य मजबूत करण्यासाठी काम करत आहे असं ते यावेळी म्हणाले. सामाजिक न्यायमंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेत तृतीयपंथी व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. तृतीयपंथी व्यक्ती हक्क संरक्षण अधिनियम 2019 सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राज्यसभेत आज अनेक सदस्यांनी खासगी विधेयकं सादर केली. त्यात कोल्हापूरचे खासदार धनंजय भीमराव महाडिक यांनी कोल्हापुरी लेदर क्राफ्ट जतन आणि उपजीविका सुरक्षा विधेयक 2026 मांडलं. तर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी हवामानाशी जुळवून घेणारी शेती आणि शेतकरी संरक्षण विधेयक 2025 मांडलं. डॉ फौजिया खान यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण विधेयक 2024 यावरही आज सभागृहात चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ फौजिया खान यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हे विधेयक मांडलं होतं. भाजपाच्या धर्मशीला गुप्ता आणि नामांकित सदस्य सुधा मूर्ती यांनी चर्चेत भाग घेतला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडण्यात आलं. धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करणं, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.
कुठल्याही एका विशिष्ट धर्माला टार्गेट न करता समाजातले जे साधे भोळे विशेष करून गरीब लोक आहे यांना अनेक वेळेस बळजबरीने किंवा कधी लालूच दाखवून प्रलोभन दाखवून त्यांचा एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करण्यात येईल आणि नंतर मात्र त्या व्यक्तीला त्या नागरिकाला त्या ठिकाणी मनस्ताप होतो अशा वेळेस त्याला मदत झाली पाहिजे याच्याकरता हा कायदा त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे.
जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 1,00,000 रुपये दंड या शिक्षेची यात तरतूद आहे. महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा देणारं देशव्यापी धोरण आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. अशा तरतुदीमुळे लिंगभेदाबाबतच्या रूढ समजुतींना बळकटी मिळेल तसंच रोजगार देताना महिलांना प्राधान्य दिलं जाणार नाही असं न्यायालयानं हा निर्णय देताना सांगितलं. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागानं आज मुंबईत हम दोनों कहाणी देव और गोल्डी की या पुस्तकाचं प्रकाशन केलं. भारतीय चित्रपट सृष्टीतलं देवानंद आणि विजय आनंद यांचं सर्जक योगदान तनुजा चतुर्वेदी यांनी या पुस्तकात सविस्तर मांडलं आहे. यावेळी अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी क्षेत्राला चालना देण्यासाठी IICT आणि प्रकाशन विभाग यांच्यात एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार या क्षेत्राशी संबंधित विशेष पुस्तकं प्रकाशित केली जाणार आहेत. त्यांचं वितरण देशभरातल्या 15,000 शाळांमध्ये केलं जाणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तुटवड्याच्या भीतीनं घरगुती वापराच्या सिलेंडरच्या मागणीत सुमारे 25% वाढ. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. पाईप गॅसच्या वापरावर भर. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पीएम किसान निधीच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात. विविध प्रकारचे आर्थिक धक्के सहन करण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था सक्षम असल्याचं अर्थमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. आणि महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर. बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.